नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. खण ब्लॉकांमदल्या 3 ते 4 ब्लॉकांची पावणी सप्टेंबर ते ऑक्टोबर म्हयन्या मेरेन जावपाची शक्यताय आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. मुखेलमंत्र्यांनी काल ह्या संदर्भात बसका घेवन हे विशींचो नियाळ घेतलो. ह्या वेळार खण संचालनालयाचे अधिकारी, नवी खण ब्लॉकांचे लीजधारक, गोंय प्रदूषण नियंत्रण मंडळ, रान खाते, पर्यावरण खात्याचे अधिकारी हाजीर आशिल्ले. जाता तितल्या बेगीन हे विशींचो सोपस्कार पुराय करून हे खण ब्लॉक चालीक लावपाची सरकारची मोख आसा. हे शिवाय शिरगांव वाठारातले देवी रायचे देऊळ तसेच थळाव्या लोकांची घरां आशिल्लो वाठार खण ब्लॉकातल्यान वगळचो असो आदेश मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार अधिकाऱ्यांक दिलो. केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक हांणी काल आपल्या पदाचो औपचारिकरित्या ताबो घेतलो. ते उपरांत काल दिल्लीत उर्जा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यां वांगडा तांणी बसका घेतली. ह्या वेळार केंद्रीय वीज मंत्री मनोहरलाल खट्टर हाजीर आशिल्ले. उर्जा आणि अक्षय उर्जा मंत्रालयात काम करपासारखे खूप असा. उर्जा मंत्रालयावरवी देशाच्या उद्देग तसेच हेर मळाक उर्बा दिवपाक कितें काम करूं येता ते विशीं ह्या बसकेत चर्चा जाली. हे शिवाय अक्षय उर्जेचो चडांत चड उपेग कसो करप हे विशीं लेगीत चर्चा जाली. विजेच्या उणावा खातीर खंयचीच कामां उरपाक जायना तशेंच समाजातल्या सगळ्या घटकांक वीज पुरवण जावपाक जाय ही मोख दवरून हो कार्यभार आपूण सांबाळटलो अशें श्रीपाद नाईक हांणी ह्या वेळार सांगले. उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद नाईक हांची उर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून नेमणूक जाल्ल्यान तांच्या ह्या पदाचो गोंय राज्याक निश्चितच फायदो जातलो असो विस्वास मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायला. गोंयात वीज निर्मिती जायना ताका लागून राज्यातले विजेचे प्रस्न सुटावे करपाक केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हांची व्हड मजत जातली. गोंयात अक्षय उर्जेचे वेगवेगळे प्रकल्प सरकारान चालीक लायल्यात. सौर उर्जा तशेंच हेर पर्यावरणपूरक आनी हरीत माध्यमातल्यान उर्जा निर्मिती करपाक सरकार प्राधान्य दिता अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. गोंय राज्याक वेगवेगळ्या मंत्रालयांकडल्यान सहकार्य मेळचे म्हण आपूण वावुरतलो अशें हे वेळार मुखेलमंत्र्यांनी सांगले. बाणावली जिल्लो पंचायत पोटवेंचणुके खातीर काल आम आदमी पार्टीचे उमेदवार म्हण जोझफ पिमेंता हांणी उमेदवारी अर्ज भरलो. ह्या वेळार आपचे बाणावलीचे आमदार वेन्झी विएगस, बाणावलीचे आदले जिल्लो पंचायत वांगडी हेन्झल फर्नांडीस आनी हेर वांगडी हाजीर आशिल्ले. हेन्झल फर्नांडीस हांकां जातीच्या दाखल्यावयल्यान अपात्र थारायल्या उपरांत रित्यो जाल्लो जागो भरून काडपा खातीर 23 जून ह्या दिसा मतदान जावपाचे आसा. इतले मजगती पिमेंता हांणी इंडिया आघाडीचे उमेदवार म्हण उमेदवारी अर्ज भरला अशें काँग्रेस, आप आनी गोवा फॉरवर्ड ह्या पक्षासयत ह्या आघाडीच्या हेर वांगड्यांनी जाहीर केले. उमेदवारी अर्ज भरपा वेळार विरोधी पक्ष फुडारी युरिया आलेमांव, आपचे राज्य अध्यक्ष अमित पालेकर, गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत हाजीर आशिल्ले. सांतिनेज पणजेच्या ताडवाण देवळा लागसरच्या स्मार्ट सिटी कामाची कोसळिल्ली सुवात आता नियंत्रणात आसा अशें अधिकाऱ्यांनी सांगला. पावसाच्या वाढिल्ल्या उदकाचो झोत उणो करपा खातीर उदक काडपाचे पंप वापरल्यात आनी राखणे वण्टी स्थिर करपा खातीर आपत्कालीन पद्दतीचो वापर केला अशें स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी सांगले. नव्यान बांदिल्ल्या राखणे वण्टीचो सुमार 10 मीटर लांब भाग कोसळ्ळो तेन्ना मुखेल गटाराक पायप घालपाचे काम सुरू आशिल्ले. सेगीत पडपी पावसाक लागून ह्या कामात आडमेळी येतात. दर्याक भरती आसता तेन्ना उदकाची पातळी वाडपासयत काम करप शक्य जायना अशें अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गोंय राज्य जैवीक विविधताय मंडळान जैवीक विविधताय सांबाळ पुरस्कार 2024 खातीर अर्ज मागयल्यात. जैवीक विविधताय सांबाळ पुरस्कार 5 वर्गांनी दितात. जैवीक विविधताय वेवस्थापन समिती, उत्तर आनी दक्षीण गोंय दरेकी 1, वैयक्तीक वर्ग उत्तर आनी दक्षीण गोंय दरेकी 1, जैवीक विविधताय संशोधन क्षेत्र 1 पुरस्कार, जैवीक विविधताय वाटप आनी पुनर्जिवीत आनी संबंधित क्षेत्रातली वावर 1 पुरस्कार आनी हरीत पत्रकार 1 अशा वर्गात पुरस्कार दितात. नामांकन अर्ज मंडळाच्या गोवा biodiversity@gmail.com ह्या वेबसायटीचेर उपलब्ध असून ते भरून गोंय राज्य जैवीक विविधताय मंडळ साळगाव सेमिनार सामकार 403511 हांगा सुपूर्द करचे वा gova.biodiversity@gmail.com वा gova.gsbb@gov.in या ईमेल नाम्याचेर ईमेल करचे अशें कळीत केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.